अभयम सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप अर्जवम अहिंसा सत्यम क्रोधा त्याग शांति अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं हिरचापलम् तेजक्षमा धृतिहि शौचम् अद्रोहो नाति मानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत। दैवी संपत्ति घेऊन जन्मलेला त्याला आत्ता वर्णन केलेले अभयम सत्व संशुद्धी आदि सर्व दैवी गुण प्राप्त होतात असं भगवंत म्हणतात। आणि ज्या आसुरी संपत्तीमध्ये जन्माला येतात त्यांना दंभाहा दर्पाहा अभिमानश्च क्रोधाहा पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरी त्यांना हे दंभ आदि सांगितलेले आसुरी संपत्तीचे जे गुण आहेत ते प्राप्त होतात असं भगवंत म्हणतात। आपण अज्ञान हे आसुरी संपत्तीचं वर्णन निरूपण पाहिलं आणि त्याच्यानंतर आपली प्रवचनं थांबलेली होती। या आसुरी संपत्तीच्या निरूपणानंतर देखील ज्ञानेश्वर महाराजांनी 5-10 ओव्या लिहिल्या, त्या ओव्या आपल्या पाहायच्या राहिलेल्या होत्या। दैवी आणि आसुरी संपत्ती याच वर्णन ऐकल्यानंतर अथवा वाचल्यानंतर आपल्या ठिकाणी असा भाव निर्माण होतो की दैवी आणि आसुरी संपत्ती असे कंपार्टमेंटच आहेत। काही दैवी संपदेचे त्यांच्यापाशी एवढे एवढे गुण आहेत आणि काही आसुरी संपत्तीचे त्यांच्यामध्ये एवढे एवढे गुण आहेत, पण तसं दिसत नाही। एकाच व्यक्तीच्या ठिकाणी काही दैवी गुण आढळतात आणि काही आसुरी संपदेचे गुण देखील आढळतात। दंभाहा दर्पाहा अभिमानश्च क्रोधाहा पारुष्यमेवच सज्जनाच्या ठिकाणी असा आसुरी संपदेचा गुण आढळतच नाही असं नाही, वाचल्यावर मात्र आपल्याला ते कंपार्टमेंट असावेत असं वाटतं। एवढंच नव्हे तर दैवी गुण संपदेचा जरा जास्त अभ्यास आणि आसुरी गुण संपदा आहे ती आसुरी प्रवृत्तीच्या मंडळींकरता आहे, त्यांच्या ठिकाणी असे गुण असतील अशा भावानी याच्याकडे पाहिलं जाण्याची शक्यता असते। प्रत्यक्षात मात्र हे दैवी गुण वागवणारे आणि आसुरी गुण वागवणारे आपणच आहोत। आसुरी संपत्तीची म्हणून काही विशिष्ट मंडळी डोळ्यासमोर आपल्याला सोडून आणायची अथवा दैवी गुण संपदेची म्हणून काही विशिष्ट मंडळी आपल्याला सोडून आणायची असं करण्याचं काही कारण नाही। एका व्यक्तीमध्येच देव देखील दडलेला आहे आणि त्याच व्यक्तीमध्ये दानव देखील दडलेला आहे। आपण कोणत्या भागाला फुंकर मारू, आपण कोणत्या भागाचं उज्जीवन करू याच्यावर अवलंबून आहे। दैवी गुणसंपदेची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांनी मोक्ष प्राप्त होतो आणि आसुरी संपत्तीची जी लक्षणं आहेत त्यांनी जीवाला बंधन येतं असं भगवंत म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये। ती त्याची फळं आहेत, पण निष्क्र प्रवृत्तीचे असे गुण आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी आहेत। समुद्र मंथन जेव्हा झालं देवांनी आणि दानवांनी केलं तेव्हा त्याच्यातून जशी रत्न बाहेर आली कामधेनूसारख्या चांगल्या चांगल्या गोष्टी बाहेर आल्या, तसं अन्य काही गोष्टी देखील हलाहल विष देखील निर्माण झालं. एकाच क्षीरसागरामध्ये एवढं कसं सगळं होतं? क्षीरसागराच्या ठिकाणी कामधेनू बाहेर आली हे आपण समजू शकतो, कारण क्षीरसागराच्या बाबत आपली विशिष्ट भूमिका, विशिष्ट दृष्टी आहे. तिथं सगळं चांगलंच असेल अशी दृष्टी आहे. पण त्याच क्षीरसागरातून अन्य गोष्टी कशा बाहेर आल्या याचं कारण त्या असतातच. आणि हे मंथन देखील कुठल्या तरी काल्पनिक क्षीरसागरात झालेलं नव्हतं, ते झालेलं होतं प्रत्येकाच्या अंतःकरणात. आपल्या अंतःकरणातच हे मंथन चाललेलं असतं. आपल्या अंतःकरणात प्रामाणिकता देखील आहे आणि अप्रामाणिकता देखील आहे. आपल्या अंतःकरणात सत्य बोलण्याची वागण्याची प्रवृत्ती आहे. आणि क्वचित कधीतरी जर स्वार्थ समोर आला तर असत्य वागण्याची देखील प्रवृत्ती आणि तशा प्रकारची प्रकृती आपली आहेच. असं असल्यामुळे हे मंथन आपल्या आत घडलं पाहिजे. हा क्षीरसागर काल्पनिक हा आपल्या आतच आहे आणि तिथंच या सगळ्या गोष्टी घडत असतात. दैवी गुणसंपदा म्हणजे आपण जेव्हा त्याच्यावरची निरूपण पाहिली तेव्हा असं लक्षात आलं की दैवी गुणसंपदेचे जे गुण म्हणून सांगितले ते सगळ्या भगवद्गीतेमध्ये विखरून सांगितलेलेच होते. उलट भगवद्गीतेमध्ये याच्यापेक्षा कितीतरी अधिक गुण सांगितलेत याच्या आधी आलेल्या स्थितप्रज्ञ या नावानी, कर्मयोगी या नावानी, जीवनमुक्त या नावानी. त्याच्यातली काही लक्षणं, वानगी दाखल ही दैवी गुणसंपदेची म्हणून घेतलेली आहेत आणि कोरिलेट करता येतं. अभय हा गुण सांगितला तर तिथं कुठं आलेला आहे? गुणातीतापर्यंत जर पाहायचं झालं तर कुठं ना कुठंतरी हा गुण आलेला आहे असं लक्षात येतं. तसं आसुरी संपत्ती म्हणून जे सांगितलेलं आहे तर ती आसुरी संपत्ती देखील भगवद्गीतेमध्ये एक प्रकारे गुप्तपणे आलेलीच आहे. भगवद्गीता मुख्यतः ज्ञानाचा उपदेश करत असल्यामुळं, ज्ञान प्रधान शास्त्र असल्यामुळं आसुरी संपत्तीबद्दल फार बोलली नाहीये. तरी देखील अज्ञानम यदतोऽन्यथा असं जेव्हा ज्ञानाची लक्षणं सांगितल्यावर भगवंत म्हणाले की याच्यापेक्षा अन्य लक्षणं येरी मोहरा ज्ञानाचीच लक्षणं केल्यानंतर जे उरेल ते ती अज्ञानाची लक्षणं आहेत, तिथे ही आसुरी संपदेची लक्षणं आलेलीच होती. नवव्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंत म्हणाले की मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेत सहा राक्षसीम आसुरीं चैव, तेव्हा ही लक्षणं आलेलीच होती. पण या नावानी आणि अशा प्रकारे पिन पॉइंट करून इथं भगवंतांनी सांगितली हे या अध्यायाचं एक वैशिष्ट्यच आहे. या अध्यायाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा अध्याय दैवी गुणसंपदेबद्दल फार बोलत नाही. हा अध्याय आसुरी संपदेबद्दलच जास्त बोलतो. याचं कारण कदाचित प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःला चांगलं ठरवत असल्यामुळं आपल्या कल्पनेप्रमाणे, जसं आपण आपल्या वर्तनाचं समर्थन करतो, आपल्या विचाराचं समर्थन करतो, आपल्या प्रकृतीचं समर्थन करतो, आपण आपल्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करतो. विनोबा असं म्हणतात की तळ हातावरचा फोड असेल किंवा अंगावरचा कोणताही फोड तर तो सुद्धा इतरांपासून अगदी जपून ठेवतो, कोणाचा धक्का नको लागायला त्याला. तसे आपले अवगुण आपल्याला माहीत असलेले देखील आपण तसे लपून ठेवतो. अशी आपली प्रवृत्ती असल्यामुळं, अशा प्रकारची लपवाछपवी आपण नेहमीच करत असल्यामुळं ही जी दैवी गुणसंपदा आहे त्याच्यापेक्षा आसुरी गुणसंपदा ही जरा जास्त वर्णन करून सांगितली. ती कुठेतरी आपल्या ठिकाणी डोकवत नाहीये ना हे पाहावं असा त्याच्या मागं भगवंतांचा कदाचित उद्देश असेल. अज्ञानाबद्दल निरूपण करून झाल्यानंतर भगवंत असं म्हणतात की इहीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुकी या सहाच दोषपूर्ण अंगांनी ही दांडगी झालेली जगतामध्ये अत्यंत प्रबळ होताना जाणवते अशी आसुरी संपत्ती जैसे थोर विषय सुभगे अंगी अंगसाने ही ओवी झालेली होती का तिघा वन्हींच्या पांती पाहता थोडे ठाय गमती तरी विश्वही प्राणाहुती करून पुरे. किंवा तीन वन्ही हे फार महत्वाचे असे सांगितले, एक म्हणजे प्रळयाग्नी, दुसरा म्हणजे वडवाग्नी आणि तिसरा विद्युताग्नी. प्रळयाच्या वेळेला सगळीकडे जशी जाळपोळ व्हावी किंवा समुद्रालाच आग लागावी, समुद्राच्याच पाण्याचं विभाजन होऊन त्याच्यातला ऑक्सिजन जळत राहावा, वडवाग्नी पेटून उठावा, का तिघा वन्हींच्या पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्वही प्राणाहुती करून पुरे. जगताला जाळू शकणारे असे हे तसं पाहिलं तर कधीतरी प्रगट होणारे एरवी गुप्तच असणारे, पण सगळ्या विश्वाची प्राणाहुती देखील यांना कमीच पडते. धातयाही गेली या शरण त्रिदोषी न चुके मरण. ब्रह्मदेवाला कोणी एखादा शरण गेला आजारी पडला म्हणून, त्याच्यातून वाचायचं या कारणाकरता, तरी देखील कफ वात आणि पित्त या त्रिदोषांनी ग्रासलेला असतो त्याला ब्रह्मदेव देखील जीवदान देऊ शकत नाहीत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. धातयाही गेली या शरण त्रिदोषी न चुके मरण, तया तिहींची दुणी जाण साही दोष हे. या त्रिदोषांना जर दोनांनी गुणलं तर जो गुणाकार येईल तसे हे सहा असुरी संपदेचे गुण आहेत. ही साही दोषी संपूर्णी झाली इयेची उभारणी, दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान, याच्यामध्ये मुख्य ज्याच्यातून हे सर्व निर्माण होतात त्याचा उल्लेखही नाही, तो म्हणजे काम. काम हा याच्या बुडाशी आहे, खरा मुळाशी आहे, आणि ही सगळी कामाचीच आपत्ती आहेत. दंभ झाला, दर्प झाला, अभिमान झाला, क्रोध झाला, कठीण वचन, कठीणता पारुष्य झालं आणि अज्ञान, हे सर्व कामापोटी आहेत. या सहा दोषांच्या ही साही दोषी संपूर्णी झाली इयेची उभारणी, या संपदेची सगळी उभारणी या सहा दोषांमुळे झाली. म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे, ही प्रभावामध्ये कमी आहे असं समजू नका. ही जीवनाचा नाश करायला अगदी पुरे आहे. एक दंभ असेल तरी जीवनाचा पार पुरता नाश होतो. दांभिक व्यक्ती कशी सर्वांना समजते हळूहळू, सर्व लोक तिच्यापासून कसे तुटतात, दूर होतात, ती स्वतःची टिंकी कशी निर्वत राहते, आणि ती असं सगळं करत असतानाच असं का घडतं हेच तिला कळत नाही की लोक आपल्याला का टाळतात. जे दंभाचं आहे तेच दर्पाचं आहे, तेच अभिमानाचं आहे. अभिमानी व्यक्ती आपण अभिमानी आहोत असं भले न समजो सर्वांना समजतं. आणि अभिमानाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत कोणत्या तरी प्रकारामध्ये तो प्रकट होतोच. कुळाचा अभिमान, जातीचा अभिमान, रूपाचा अभिमान, धनाचा, शिक्षणाचा, सत्तेचा. सत्ता असणं चुकीचं नाही, अभिमान चुकीचं आहे. शिक्षण असणं चुकीचं नाही, अभिमान चुकीचा आहे. रूपवान असणं हे काही कोणाच्या हातात नाही, पण अभिमान चुकीचा आहे. या अभिमानाची किंमत त्याला मोजावीच लागते. म्हणून हे प्रभावात कमी समजू नका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या आसुरी संपदेचा एक एक गुण जीवनाचा नाश करायला पुरे आहे. सगळं जीवन यांनी भस्मसात होणं अगदीच शक्य आहे. परिक्रूर ग्रहांची जैसी मांगी मिळे एकेची राशी. जे दुष्ट ग्रह समजलेले आहेत ते दुष्ट ग्रह त्यांचा मेळावा जसं एका राशीतच पडावा. मला वाटतं अभय कुमार जास्त सांगतील किंवा इथं जे ज्योतिष जाणतात ते जास्त सांगतील की या सगळ्यांची युती जर एकाच घरात झाली, कोणता शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, बरोबर ना, आणि कोणता, एवढेच आहेत. ते म्हणतात एवढे एकत्र येत नाहीत एका घरात. पण याच्यातले तीन तीन चार चार एका घरात असलेल्या पत्रिका असतात अगदी सगळे. कारण राहू आणि केतू एकत्र येणं शक्य नाही, ते समोरासमोर असतील. पण चार ग्रह एकत्र आले असं नक्की अशा पत्रिका असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना परिक्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी. एकाच राशीमध्ये एकाच घरामध्ये जसे असे सगळे दुष्ट ग्रह यावेत आणि त्याची प्रत्येकाची एकमेकांची युती, जे शनी मंगळ युती, समजा ती कर्केट असेल तर त्याच वेळेला मंगळ आणि राहू, मंगळ आणि हर्षल असं जे ज्योतिषी सांगतात का येती निंदकापासी अशेष पापे. जशी एका घरामध्ये सगळे दुष्ट ग्रह पडावेत त्याची तुलना निंदक जो असेल त्याच्यापाशी जशी सर्व पाप निंदकापाशी येऊन पडतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. निंदक म्हणजे निंदा करणारा. बऱ्याच वेळेला निंदक हा समोरासमोर निंदा करत नाही. निंदकाचं ते एक वैशिष्ट्यच असतं. समोरासमोर निंदा करणारे फार कमी. जशी शिशुपालांनी केली, तो पाठीमागं बोलत नव्हता, तो समोर बोलत होता. हा लबाड आहे, हा चोर आहे असं समोर बोलत होता, समोर निंदा करत होता. पण जर तुम्ही आठवलं तर बऱ्याच वेळेला जो उपस्थित नाही त्याच्याविषयी निंदा, उपहासात्मक बोलणं. पण या निंदेतून काय वाटेल ते होऊ शकतं. आपण ज्याची निंदा करतो त्याच्या संबंधीचं मत कलुषित दुसऱ्याचं करायचं हाच तर हेतू असतो. जर दुसऱ्याला ते पटलं तर आपण ज्याची निंदा करतो त्याचं काय होईल कोण जाणे. काहीही होऊ शकतं. नोकरी जाऊ शकते, लग्न मोडू शकतात, गैरसमज होऊ शकतात, जन्मात तोंड पाहत नाहीत इतकेच टोकाला गैरसमज होऊ शकतात। निंदक आई आणि मुलगा यांची देखील ताटातूट करू शकतो, असे सर्व पाप निंदकाच्या भोवती एकवटतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ही दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा याचं स्वतंत्र वर्णन केलं असलं तरी देखील एकाच देहामध्ये संत किंवा महात्मे सोडून द्या, आपल्या सारख्यांच्या एकाच देहामध्ये दैवी गुणसंपदा देखील असते आणि आसुरी देखील असते। आपण जसं प्रोत्साहन देऊ तशी बाहेर पडेल, आपण जसं खत पाणी घालू तशी ती बाहेर पडेल। त्याचे परिणाम हे दैवी गुणसंपदेचे बंधातून मुक्ती आणि आसुरी संपदेचे बंधामध्ये ढकलणं असे होतात। ही आसुरी संपत्ती जरी अगदी सहाच गुणांची दाखवली असली तरी देखील ती सामान्य समजू नका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। या झालेल्या निरूपणाचं आपण मनन करू एक दोन चार मिनिट। तुम्हाला माहिती आता का ते हे मनन तुम्हाला कंपल्सरी झाले बिचाऱ्यांना माझ्या आवाजाच्या विश्रांती करता म्हणून, पण त्याचाही लाभ घेण्याचा आपण प्रयत्न करू। मंथन करून घुसळण करून दैवी गुणसंपदा बाहेर यावी, आसुरी गुणसंपदा हकलली जावी। मनन जरूर करा ज्यांना मनन अगदी जमणार नाही, दोन चार मिनिटं ध्यानाला बसा। जे करायचं ते डोळे मिटून करा, हरी 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 स्वामी। हिंस साही दोषांगी आसुरी हे संपत्ती दाटुकी, जैसे थोर विषय सुभगे अंगी अंगसाने, का तिघा वंधींच्या पांती पाहता थोडे ठाय गमती, तरी विश्व ही प्राणाहुती करू न पुरे, धातया ही गेली या शरण, त्रिदोषी न चुके मरण, तया तिहींची दुणी खूण दुणी जाण साही दोषये, इही साही दोषी संपूर्णी झाली इयेची उभारणी, म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे, तरी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी, का येती निंदकापासी अशेष पापे, मरणाराचे अंग पडी घाती अवघेची रोग, का कुमुहूर्ती दुर्योग एक वटती, मृत्यूच्या वेळेला सगळेच रोग जसे व्यापतात, एका पाठोपाठ एक व्हायटल ऑर्गन कमजोर व्हायला सुरुवात होते, एका कशाला प्रॉब्लेम असेल तर सगळं शरीराचं चक्र थांबण्यासाठी अनेक रोग उफाळून येतात, किंवा कुमुहूर्ती दुर्योग एक वटती, किंवा मुहूर्तच चांगला नसेल तेव्हा अनेक चुकीच्या गोष्टी एकत्र घडून जातात, विश्वासाला आतुड विजे चोरा, शिणला सुईजे महापुरा, तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे, हे जे दोष आहेत हे दोष हे तुमचं अनिष्ट नक्कीच करतील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे कधीही तुमचं इष्ट करणार नाहीत, म्हणून दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान याच्यापैकी आपल्यापाशी काय आहे हे आपण पाहावं, कधीही चांगलं होणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। जसं चोर तुम्हाला विसंबून राहायला लावतो आणि मग तुम्हाला लुबाडतो, वाटेत कधी कधी असे सवचोर भेटतात जे तुमची ओळख करून घेतात, अर्धा अर्धा दिवस तुमच्याशी गप्पा मारतात, तुमचा विश्वास संपादन करतात आणि तुम्ही कधी फसता तुम्हाला समजतही नाही, तसे हे संगतीला येतात आणि तुमचा घात करतात। शिणला सुईजे महापुरा, अत्यंत दमलाय भागलाय पण पोहण्याची आवड वगैरे, महापूर कधीतरी येणारी गोष्ट नदीला, पूर्वी तर महापुरामध्ये उड्या टाकायच्या हिरिरीनी अशी पद्धत असे, पण मुळातच दमलेला आणि महापुरामध्ये उतरला, त्याच जसं काही खरं नाही तसं हे दोष सांभाळून आयुष्य चांगलं होणं हे शक्य नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। का आयुष्य जातीये वेळे शेळीये सात वेऊळी मिळे, ज्या विंचवाला सात नांगे आहेत अशा विंचवानी शेळी आधीच मृत्यू पंथाला लागलेली आणि त्याच्यात अशा विंचवानी डंख मारावा, आयुष्य जातीये वेळे शेळीये सात वेऊळी मिळे, तैसे साही दोष सगळे जोडती तया, मोक्ष मार्गाकडे जई ययाचा अंबुखा पडे, तई न निघे म्हणून बुडे संसारी जो, अगदी मोक्ष मार्गाने चालणारा असा साधक तपस्वी, शास्त्रांचा अभ्यास करणारा, या सहा दोषांपैकी एखाद्या दोषाचा शिंतोडा जरी उडाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोक्ष मार्गाकडे जई ययाचा अंबुखा पडे, एखादा थेंब उडाला, एखादा शिंतोडा उडाला, तई न निघे म्हणून पुढे संसारी जो त्याची बाहेर पडण्याची इच्छाच बंद होते. तो त्या दोषांना कवटाळून त्याचं स्वार्थिक जीवन कधी सुरू करतो त्याला कळत देखील नाही. तो संसाराला अजूनच कवटाळून बसतो. अधमा योनींच्या पावती उतरत जो किरीटी, म्हणून मग त्याला एकापेक्षा एक खालच्या योनी मिळायला सुरुवात होते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अधम, अधमाहून अधम, त्याच्याहूनही देखील खालची अशा कोणत्या योनी असतील त्या योनी त्याला मिळायला सुरुवात होते. अधमा योनींच्या पावती पायवाट्यांनी उतरत उतरत स्थावराही तळवटी बैसणे घे, अगदी दगड धोंडे यांच्याही खाली जर एखादी योनी असेल तर इतका मूढ तो होऊन जातो असा जन्म त्याला प्राप्त होतो. हे असो तयाच्या ठाई मिळवणी साही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढविसे. या सर्व दोषांसकट आसुरी संपत्ती अशा व्यक्तीच्या ठिकाणी वर्धिष्णू व्हायला सुरुवात होते. ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धाजनी, अशा प्रकारे या दोन संपदा मिळावे हे जगतामध्ये प्रसिद्धच आहेत. खरं म्हणजे आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती या दोन्हीही अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि कशानी आपलं जीवन समृद्ध होणार आणि कशानी आपलं जीवन रसातळाला जाणार हेही समजलेलं आहे. असं असून देखील आसुरी संपत्ती ही मोठी दांडगी होते खरी. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जगामध्ये लोकांमध्ये दोन वेगवेगळ्या चिन्हांनी या संपत्ती पूर्वीपासूनच वर्णन केलेले आहेत. त्यापैकी दैवी संपदवी मोक्षाय, जो दैवी संपदेचा दैवी संपदा ज्याच्या ठिकाणी आहे तो मोक्षाला जाऊन मिळतो. निबंधा निबंधाय आसुरी मता, आणि आसुरी जे आहेत आसुरी संपत्तीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे असे बद्ध होऊन जातात, ते बांधले जातात, ते बंधनात पडतात असं माझं मत आहे. मा शुच, तू मात्र शोक करू नकोस असं भगवंत अर्जुनाला सांगतात. भगवद्गीता हा रणांगणावर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला संवाद आहे. आणि अर्जुनाशी थेट कधी कधी भगवंत बोलतात त्याच्यातला हा एक प्रसंग आहे. भगवंत असं म्हणतात की मा शुचः संपदम दैवीम अभिजातोसि पांडव. हे पंडुसुता, तू दैवी संपदेमध्ये जन्म झालेला आहे तुझा, तू शोक करू नकोस, तू घाबरू नकोस. कधी कधी एवढं सगळं निरूपण ऐकल्यानंतर भीती वाटायची शक्यता असते. अर्जुनाची छाती एखाद वेळ दडपली असेल, याच्यामध्ये आपण कोणत्या बाजूला पडणार, आपण कसे आहोत असं अर्जुनाला कदाचित वाटलं असेल. त्याकरता भगवंत अर्जुनाला सांगतात की तू काळजी करू नकोस, तू दैवी गुण संपदेमध्ये जन्माला आलेला आहेस. कधी कधी प्रोत्साहना करता अशी आश्वासनं फार फार उपयोगी पडतात. याच्या आधी देखील अशा प्रकारे वैयक्तिक भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं होतं. त्याच्यातला दैवी संपदेचा संपदेमध्ये जन्माला आलेला तो मोक्षाला प्राप्त होतो आणि आसुरी संपत्तीमध्ये जन्माला आलेला हा बंधाला प्राप्त होतो. हे 9व्या अध्यायामध्ये जो विषय आला त्याचं निगमन म्हणून सांगितलं गेलं. 9व्या अध्यायामध्ये अवजानंती माम मूढा मानुषीं तनुमाश्रितम परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम असं भगवंत म्हणाले. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानी ही नमे भक्ता हा प्रणश्यती माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्युः पाप योनयः स्त्रियः वैश्याः तथा शूद्रः तेपि याति परांगतिम् किं पुनर्ब्राह्मणाः पुण्याः भक्ताः राजर्षयस्तथा. मग जो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला आहे अथवा क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेला आहे त्याला काय अडचण. या ठिकाणी देखील भगवंतांनी अर्जुनाला वैयक्तिक रीतीने तुला अडचण नाही असं सांगितलं. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्वमाम तू तर चांगल्या कुळात जन्माला आलेला आहेस माझं भजन कर म्हणजे झालं. वर्णा माझी छत्र चामर असा जो ब्रह्मा वृंदांच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे अथवा क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेला आहे त्याला तर अडचण येण्याची काही कारण नाही. त्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही. मानुषी तनू धारण केलेल्या माझी अवगणना नेहमी होत असते. माझा परमभाव हा बऱ्याच वेळेला समजत नाही. असं झाल्यामुळं ते असुरी संपदेला जातात. त्यांची सगळी कर्म व्यर्थ होतात. मोघाचा मोघ कर्माणो त्यांची कर्म देखील व्यर्थ होतात. मोघ ज्ञाना विचेत सहा त्यांचं ज्ञान देखील व्यर्थ होऊन जात. त्यांचं व्यावहारिक ज्ञान गणित हिशोब सगळे जीवनाच्या अंतिम क्षणाचा विचार जर केला तर व्यर्थ होऊन जातात. राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिता महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. जे आसुरी संपत्तीमध्ये जन्माला आलेले आहेत ते त्यांची सगळी कर्म व्यर्थ, त्यांचं ज्ञान व्यर्थ, त्यांच्या सगळ्या आशा व्यर्थ. संसारातल्या कोणत्याही आशा या अमोघ असू शकते. जिथं आपणच जाणार तिथं आपण ठेवलेली आशा काय किमतीची आहे. म्हणून त्याचं सगळंच व्यर्थ. तो बंधनामध्ये सापडतो. आणि याच्या उलट जो महात्मा आहे ज्यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे त्याला शांती प्राप्त होते. तो मोक्षाला प्राप्त होतो. दैवी संपद विमोक्षाय दैवी संपदेमध्ये जन्माला आलेले हे मोक्षदायक मोक्षाला प्राप्त होतात. निबंधाय आसुरी मता आणि आसुरी संपत्तीचे आहेत ते बंधनातच सापडतात. आणि व्यक्तिशः मात्र सांगतात की मा शुच तू मात्र हे तुझ्या करता तू समजू नकोस. पुढे आसुरी संपत्तीची भरपूर लक्षणं सांगितली जातील पण तू त्याच्यात नाहीस. अर्जुनाला असं सांगावं देखील तू त्याच्यात नाहीस याच कारण तू गीता ऐकायला बसलेला आहेस. तू ज्ञानेश्वरी ऐकायला बसलेला आहेस. तू कसा असुरी संपत्तीमध्ये येशील. तरी देखील जेव्हा गीता सांगणाऱ्या व्यक्तीला असुरी संपत्ती सांगितली जाते तेव्हा तू काळजी करू नको असं कशा करता मग कशा करता सांगितली. तू दैवी संपदेतच जन्माला आलेला आहेस, तू काही काळजी करू नकोस, पण कानावर पडल्यानंतर अंतर्मुख तर होईल. याच भावनेने साधकांनी देखील ही असुरी संपदा ऐकायची आहे. कानावर पडल्यावर तर निदान भान निर्माण होईल, एखाद वेळेला समजेल की आपल्या ठिकाणी असा गुण हा चुकीचा दुर्गुण म्हणून होता, आपल्याला गुण वाटत होता. आपुलेची गुण जयास आपुलेची अवगुण जयास वाटती गुण, समर्थांनी तो एक मूर्ख असं म्हटलेलं आहे. चुकून असं होतं, आपल्या कोणत्या कोणत्या मतांचा अभिमान असतो आपल्याला, पण ती चुकीची असतात हे सांगितल्याशिवाय कसं कळेल. म्हणून असुरी संपत्तीची पुढे लक्षणं भगवंतांनी अर्जुनाला देखील सांगितली, पण ऐकताना प्रथम दिलासा दिला, तू काही काळजी करू नकोस, मा शुचा, तू शोक करू नकोस, तू दैवी गुणांमध्ये जन्माला आलेला आहेस. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विराही तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि. एक